chinimandi.com podcast.
मेक्सिकोमध्ये 2020 मध्ये साखरेच्या उत्पादनात 10% घट होण्याची शक्यता. प्रतिकूल वातावरणामुळे 2020 मध्ये मेक्सिकोमध्ये साखरेच्या उत्पादनात 10% घट होण्याची शक्यता आहे. देशात जवळपास 68% ऊसाच्या पिकावर प्रतिकूल वातावरणाचा परिणाम झाला आहे. 2013 मध्ये मेक्सिकोतील साखर उत्पादनाचं रेकॉर्ड 69 लाख टनापर्यंत पोहोचलं होतं. स्थानिक ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष कार्लोस ब्लॅकलर म्हणाले, नव्या खाद्य लेबलिंग नियम 2020 साखर उद्योगासाठी आव्हानात्मक आहे. ऊस क्षेत्र स्पष्टपणे हे सांगण्यासाठी खाद्य लेबलिंगची मागणी करत आहे की उत्पादनात साखर की उच्च फ्रुक्टोज सिरप आहे याचा उल्लेख असणं गरजेचं आहे. 21 डिसेंबर पर्यंत मेक्सिकोतील साखर उत्पादन 417,341 मेट्रिक टनापर्यंत पोहोचलं होतं. गेल्या हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे उत्पादन घटलं आहे.